चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नोकरीचे आमिष दाखवून 4.5 लाखाला फसवले। थाना फुल बेहड येथील सिसौरा गावात राहणाऱ्या युवकाने साखर कारखान्याचा अधिकारी आणि त्याच्या मुलावर नोकरी देण्याचं आमिष दाखवून 4.5 लाख रुपयाला फसवल्याचा आरोप केला। सिसवारा गावातील एका युवकानं पोलिसात दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे की त्यानं तहसीलमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून भरती होण्यासाठी अर्ज दिला होता। दरम्यान या परिसरात असणाऱ्या एका साखर कारखान्याचे ओळखीचे अधिकारी आणि त्याच्या मुलानं नोकरी देण्याबाबत पक्का विश्वास दाखवला। आरोप आहे की अधिकारी आणि त्यांच्या मुलानं आमची शासकीय ओळख चांगली आहे असं सांगून नोकरी देतो असं बोलून त्यांच्याकडून 4.5 लाख रुपये घेतले। बऱ्याच दिवसानंतरही नोकरी न मिळाल्यानं त्या युवकानं त्यांच्याकडे पैसे मागितले। त्यावेळी त्या पिता पुत्रानं पैसे देतो म्हणून सांगितलं। बऱ्याच दबावानंतर जानेवारीमध्ये एक चेक दिला, पण पुरेसे पैसे खात्यात नसल्यानं चेक परत आला। यावेळी आपण पूर्णपणे फसवलो गेलो असल्याची त्या युवकाला जाणीव झाली। त्यानंतर त्यानं आरोपींना 3 फेब्रुवारीला रजिस्टर पोस्टतर्फे नोटीस पाठवली। त्याचं उत्तर न मिळाल्यानं युवकानं पोलिसांकडे धाव घेतली। ठाण्याचे प्रभारी पारसनाथ यादव यांनी सांगितलं की पीडित युवकानं 2 दिवसांपूर्वी रुपये परत मिळाल्याचं आणि तडजोड झाल्याचंही सांगितलं आहे।